धडा नऊ. नऊ. ऐकूया. रुग्णालयात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी तुम्ही कसे बोलाल? एक. आजी, तुम्हाला काही मदत हवी आहे का? दोन. मी तुम्हाला औषध देते. तीन. अगदी हळू चाला, नाहीतर पडाल. चार. तुम्हाला बाथरूमला, टॉयलेटला, लघवीला, संडासला जायचे आहे का? पाच. आजोबा, गादीवरून अगदी हळू उठा. सहा. आजी, तुमचे नातेवाईक नसतील तरी मी आहे इथे. सात. मी तुमची सर्व काळजी घेईन. आठ. आजी, ऐकू येतंय का? नऊ. चालायला, बसायला मदत लागली तर मला लगेच सांगा. दहा. मी जेवण भरवायला मदत करू का?